चीनी मंडी .com पॉडकास्ट।
शासनाचा आदेश मिळताच ऊसतोड कामगारांची गावी जाण्याची तयारी पूर्ण, साखर सहसंचालक अरुण काकडे। कोल्हापूर जिल्ह्यातील 7 कारखान्यांच्या 16,000 कामगारांना त्यांच्या मूळ गावी परत पाठवण्यासाठी तयारी केली आहे। 15 दिवसांपूर्वीच ही तयारी झाली आहे। सरकारकडून सूचना आल्यानंतर तात्काळ त्यांना सुखरूप पाठवण्याची तयारी पूर्ण केली असल्याची माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक अरुण काकडे यांनी दिली। अरुण काकडे म्हणाले, जिल्ह्यातील गुरुदत्त, जवाहर, शरद, पित्री, दत्त, पंचगंगा आणि दालमिया या साखर कारखान्यांचे कर्मचारी आपल्या गावी जाण्यासाठी तयार आहेत। 14 एप्रिल नंतर लॉकडाऊन शिथिल होऊन या कामगारांना आपल्या जिल्ह्यात जाता येईल असं चित्र होतं। दरम्यान केंद्र सरकारकडून अशा सूचना अद्याप आलेल्या नाहीत, तरीही सर्व कामगारांनी आपलं सर्व साहित्य बांधून तयार ठेवलं आहे। केंद्र सरकारकडून आदेश येताच त्याच दिवशी हे सर्व कामगार आपापल्या गावाकडे सुखरूप पोहोचले जातील याची काळजी कारखान्यांसह साखर सहसंचालक कार्यालयानंही घेतली आहे। यातूनही त्यांना इथंच थांबावं लागलं तरीही त्यांच्या राहण्याची, खाण्यापिण्याची आणि त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ज्या त्या कारखान्यांनी घेतली असल्याचं श्री काकडे यांनी सांगितलं।